अगं काकी, कुठे निघालीस?
अरी पोस्ट ऑफिसात जाते, आरटीए अर्जासाठी पोस्टल ऑर्डर आणाया. जनधन योजनेबद्दल माहिती पाहिजे.
माहिती मी देते काकी. जनधन योजना म्हणजे झिरो बॅलन्स वर तुम्ही खातं उघडू शकता. डेबिट कार्डासह 1 लाखाचा दुर्घटना विमा, 5,000 रुपयांपर्यंत दर कुटुंबाला ओव्हरड्राफ्टची सोय. अन जर 26 जानेवारीच्या आत खातं उघडलं तर 30,000 रुपयांचा लाईफ कव्हर.
पोरी तुला ही माहिती कशी?
ही सर्व माहिती टेलिव्हिजन, रेडिओ आणि पेपरात सहजपणे मिळते. जर याविषयी आणखी माहिती हवी असेल तर www.pmjdy.gov.in या वेबसाइट वरून वा 1800-11-0001 आणि 1800-11-0111 या फोन वरून संपर्क साधू शकता. माहितीच्या हक्कात सरकार पूर्ण माहिती देते, मग कोणत्याही अर्जाची गरज भासू नये. आता कुठे निघालीस काकी?
बँकेत खातं उघडय पोरी.
आता माहितीच्या हक्कानुसार प्रत्येक माहिती तुमच्या हाती, पण जेव्हाही गरज भासेल तेव्हा माहिती मिळवण्याचा हक्क सदैव तुमच्या सोबत. कार्मिक प्रशिक्षण विभाग, भारत सरकारद्वारे जनहितार्थ जारी.